प्रकटीकरण अध्याय 21. मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. पवित्र नगर एरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले, ते नगर एरुशलेम वरासाठी सजलेल्या वधूसारखे दिसत होते आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली,
आता माणसाच्या बरोबर देवाची वस्ती आहे आणि तो त्यांच्या बरोबर राहील आणि तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यातील आश्रू पुसून टाकील आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दुःख सहन करणे राहणार नाही, कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.
जो सिंहासनावर बसलेला होता तो म्हणाला,
पहा, मी सर्व काही नवीन करीत आहे.
मग तो पुढे म्हणाला,
लिही, कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.
नंतर तो मला म्हणाला,
पूर्ण झाले आहे. मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टी मिळतील. मी त्याचा देव होईन व तो माझा पुत्र होईल. परंतु भित्रे, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खूनी, व्यभिचारी म्हणजे लैंगिक अनितीने वागणारे लोक, चेटकी, मूर्तीपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.
मग ज्या देवदूतांच्या हातात सात पिढ्यांनी भरलेल्या सात वाट्या होत्या त्यांच्यापैकी एक देवदूत आला आणि तो मला म्हणाला,
इकडे ये, जी कोकऱ्याची वधू आहे ती मी तुला दाखवितो.
मी आत्म्याने भरून गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने पवित्र नगर येरुशलेम स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले. ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मौलवान रत्नासारखे होते. स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फेर रत्नासारखे होते. त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या आणि त्याला 12 वेशी होत्या. त्या 12 वेशींजवळ 12 देवदूत उभे होते आणि त्या वेशींवर इस्रायलाच्या 12 वंशांची नावे लिहिलेली होती. त्या नगराला पूर्व दिशेला 3, उत्तर दिशेला 3, दक्षिण दिशेला 3 आणि पश्चिम दिशेला 3 वेशी होत्या. नगराच्या भिंतींना 12 पाय होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या 12 प्रसिद्धांची नावे लिहिलेली होती. नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती. नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते 15,000 मैल भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या. नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर 216 फूट भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले. नगराच्या भिंती यास्पे रत्नाच्या होत्या आणि नगर शुद्ध सोन्याचे चमकणाऱ्या काचेसारखे होते. नगराचे पाय प्रत्येक प्रकाराच्या मौलवान अशा रत्नांनी सजविले होते. पहिला पाया यास्फे रत्नाचा होता, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सारदी, सातवा लसना, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, 10वा सोनलसनी, 11वा याकित, 12वा पद्मराग रत्नाचा होता. 12 वेशी 12 मोत्यांनी बनविल्या होत्या आणि प्रत्येक वेश एका एका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा काचेसारखा स्पष्ट होता। त्या नगरात मला कोठेही मंदिर दिसले नाही। प्रभू देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवित होते आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे। राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील। त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही। राष्ट्रांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील। जे अशुद्ध आहे ते त्या नगरात प्रवेश करू शकणार नाही, अथवा लाजिरवाने काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही। कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील।